Okay. Namo Buddhaya. Jai Bhim.
Prashna or like?
Question.
Do we start with a question or shall we have it afterwards?
Yeah.
Afterwards, yes. Yes, we were looking yesterday at the five skandhas. And we were seeing that the problem is that we identify with groups of skandhas.
तर आपली अडचण ही आहे की हा जो स्कंदाचा समूह आहे त्याच्याशी आपण आपली ओळख बनवायला सुरुवात करतो.
And that means we don't experience things as they are.
त्याचा अर्थ असा आहे की गोष्टी जशा आहेत तसा आपण अनुभव घेऊ शकत नाही.
We don't experience any of the skandhas as they are.
हे स्कंद जसे आहेत तसे त्याचा आपण अनुभव घेऊ शकत नाही.
Because we identify them as me, mine, not me, not mine.
आणि त्यांना मग आपण अशा प्रकारे पाहतो की हा मी आहे हा मी नाही हा माझा नाही.
And that especially prevents us from experiencing vijnana as it really is.
आणि खर तर विज्ञान जसं आहे तसं त्याला पाहण्यापासून पण ती गोष्ट आपल्याला थांबवते.
So it prevents us from simply being aware.
आणि केवळ एक जागृत राहणं जे आहे तशापासून पण ती गोष्ट आपल्याला थांबवते.
Our clinging to the skandhas means that we don't really see what's there.
आणि स्कंदाची आपली आसक्तीचा अर्थ असा आहे की जे तिथे आहे त्याला आपण स्पष्टपणे पाहू शकत नाही.
We come to a samyar about our experience.
आपण काय करतो की आपल्या अनुभवाची जी संज्ञा आहे तिच्यापर्यंत येतो आपण.
And that means our vijnana isn't pure.
याचा अर्थ होतो की मग आपलं विज्ञान जे आहे ते शुद्ध राहत नाही.
Actually, it is pure.
एका अर्थाने ते शुद्ध आहे.
It's always pure.
ते नेहमी शुद्ध आहे.
It can't be anything but pure.
तर ते शुद्धतेशिवाय दुसरं काही असू शकत नाही.
But we don't allow it to be pure, you could say.
तर आपण असं पण म्हणू शकतो की आपण स्वतः त्याला शुद्ध राहू देत नाही.
We don't experience it as it really is.
ते जसं आहे तसा त्याचा आपण अनुभव घेत नाही.
We're not just aware.
आपण केवळ जागृत असत नाही.
If we were just aware, we would see the skandhas flowing in and around us.
आणि जर केवळ आपण जागृत असू तर मग हे स्कंद आत येताना आणि आपल्या अवतीभोवती फिरताना आपण त्यांना पाहू.
We'd see the sense objects just coming and going.
आपण आपले जे इंद्रिय विषय वस्तू आहेत त्यांना येताना पाहू आणि जाताना पाहू.
We wouldn't try to grab them.
त्यांना पकडण्याचा आपण प्रयत्न करणार नाही.
We wouldn't try to push them away.
त्यांना दूर ढकलण्याचा सुद्धा प्रयत्न करणार नाही.
We'd experience pleasure, pain, happiness, unhappiness. We just see it come and go.
मग आपण यातना नसणं दुःख आणि सुख जे आहे ते अनुभव ते जे येत राहतील आणि जात राहतील.
We wouldn't cling on to it.
आणि त्याच्याशी आपण आसक्त होणार नाही.
We would simply see what's there. We'd give it a label, but we'd know that label was not the thing.
आणि आपण त्या गोष्टींना बघू त्याला नाव पण देऊ पण आपल्याला माहित असेल की नाव दिलेली गोष्ट ती गोष्ट नाहीये.
We'd experience desires.
आपण काही इच्छांचा अनुभव सुद्धा घेऊ.
We'd be able in a detached way to sort out the skillful from the unskillful.
आणि अगदी अनासक्त पद्धतीनं त्या ज्या इच्छा आहेत त्या कुशल कोणत्या आणि अकुशल कोणत्या यांना आपण बघू शकू.
And increasingly only skillful would arise.
आणि मग शेवटी असं होईल की त्याच्यातून केवळ कुशलच बाहेर येईल.
And all the time we would have a sense of this vast awareness like the blue sky.
आणि मग प्रत्येक वेळी अशा वेळेस जसा निळ्या आकाशाचा अमर्यादितता असते तशा स्वरूपाचा अमर्यादितता आपण अनुभवू.
Well, brothers, that's what would happen if we let go of the skandhas.
आणि बंधूंनो हे तेव्हा असं घडेल जेव्हा आपण स्कंदांना सोडून देऊ.
But what is the present position?
परंतु आता आपली परिस्थिती काय आहे?
It's not like that, is it?
आता तशी परिस्थिती नाहीये.
We are mixed up with the skandhas.
आणि आता पण आपण स्कंदांनी भरलेला आहोत.
Yes, we've got some perspective on that.
तर त्याचा काही अनुभव आपल्याला आलेला आहे किंवा काही गोष्टी त्याच्याबद्दल आपल्याला माहिती.
Maybe some moments of pure awareness.
काही क्षण शुद्ध जागृतीचे आपण अनुभवले असतील.
But We need to do a lot of work.
आपल्याला खरं तर खूप काम करावं लागणार आहे.
Of course we need to practice the five aspects of a Dhamma life.
धम्म जीवनाचे जे पाच अंग आहेत त्याचं आपल्याला आचरण करायचं आहे.
Integration, positive emotion, spiritual receptivity, death, rebirth.
तर ह्या पाच गोष्टींचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे.
We have to work with karma niyama processes. We have to work with dhamma niyama processes.
आपल्याला कर्म नियम प्रक्रियेसोबत आणि धर्म नियम प्रक्रियेसोबत काम करायचं आहे.
But there's another way of looking at it that I think is quite helpful.
याला आणखी एका पद्धतीने आपण पाहू शकतो. मला असं वाटतं की ते जास्त उपयुक्त राहील.
And that then gives me a basis for talking with you about an aspect of practice that we haven't talked about much.
तर याच्यामुळे मला एक आधार मिळेल की अशा एका आचरणाविषयी किंवा सरावाविषयी बोलणं ज्याच्याविषयी आपण खूप आतापर्यंत खूप सारा बोललेलं नाही.
In later Buddhist Abhidhamma theory, a different way of looking at things emerged.
तर नंतरच्या अभिधम्माचा जो सिद्धांत आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट नंतर त्याच्यामध्ये विकसित झालेली आहे.
I think this particularly arose in the Yogacara.
आणि विशेषतः योगाचार संप्रदायामध्ये ही गोष्ट आलेली पाहायला मिळते.
But I haven't looked closely at the history of the idea.
परंतु ह्या कल्पनेचा इतिहास मी तेवढा शोधून काढलेला नाहीये, पाहिलेला नाहीये.
Chandrabodhi will be very familiar with this idea because he thinks about it every day.
तर चंद्रबोधी कदाचित ह्या कल्पनेविषयी फार त्यांना माहित असेल कारण ते त्याच्याविषयी दररोजच विचार करतात.
Because it's a key part of the Manjushri Stuti Sadhana.
कारण मंजुश्री स्तुती साधनाचा तो एक महत्वाचा घटक आहे.
And this is the idea that yes, vijnana is pure.
तर ती कल्पना अशी आहे की विज्ञान हे शुद्ध आहे.
Like a cloud free sun.
तर जसा ढग रहित सूर्य जसा असतो अगदी तसा.
But it's covered over by two avarana, two veils.
आपण असं म्हणतो की तो जो आहे तो दोन आवरणांनी आच्छादित झालेला आहे.
There's a veil of kleshas.
तर क्लेश क्लेश आवरण आहे.
And there's a veil of jnaya.
आणि दुसरं ज्ञेय आवरण आहे.
Jnaya.
ज्ञेय आवरण.
You'd say jnaya. It's the same as jnana, it's the same root. Oh, so neat. So the veil of kleshas, these are the consequence, sorry, the two veils are the consequences of attachment to the skandhas.
तर हे जे दोन्ही आवरण जे आहेत ती स्कंदाशी आपली जी आसक्ती आहे त्याचा परिणाम आहे.
The product of that clinging.
तर त्या आसक्तीचा जणू काही ते उत्पादन आहेत.
So kleshas are kleshas.
तर आपल्याला क्लेश क्लेश आहेत.
They're unskillful mental states.
त्या अकुशल मानसिक अवस्था आहे.
You know the list of the kleshas from Know Your Mind.
तर तुम्हाला नो युअर माइंडच्या ह्याच्यातून क्लेशांची जी यादी आहे ती माहिती आहे.
क्रेविंग, हेट्रेड एटसेट्रा.
तर त्याच्यामध्ये तृष्णा आहे, लोभ, द्वेष आहे.
मेनी मेनी डिफरंट फॉर्म्स अँड सब फॉर्म्स.
आणि मग त्याचे वेगवेगळे रूप आहेत आणि उपरूप आहेत.
मेनी जाती अँड उपजाती ऑफ क्लेशस अँड उप उपजाती. They're constantly swelling up in our minds.
Swelling up,
rising up.
तर सातत्याने ते आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात, उसळत असतात.
They sort of swirled up by our clinging.
आणि आपल्या आसक्तीमुळे जणू काय ते सातत्याने वर येत असतात.
As soon as we feel at all insecure, we try to grab things.
जसं आपल्याला असुरक्षित वाटेल तशी कुठली तरी गोष्ट आपण पकडण्याचा प्रयत्न करतो.
Or we push things away.
किंवा मग काही गोष्टींना आपण ढकलून देण्याचा प्रयत्न करतो.
Or we just pretend we can't see.
किंवा मग आपण असं ढोंग करण्याचा प्रयत्न करतो की त्याला मी बघत नाही.
We ignore the inconvenient facts.
आणि ज्या असुविधाजनक सत्य आहेत त्याला आपण दुर्लक्षित करतो.
And yes, this leads to our unskillful mental states, which then lead to unskillful actions.
आणि ह्याच्यातून मग अकुशल मानसिक अवस्था निर्माण होतात आणि त्याचा परिणाम म्हणून अकुशल कृती होते.
So these kleshas obscure the truth about things.
obscure again?
The truth about
तर हे जे क्लेश आहेत जे सत्य आहे ते ती सत्यता जी आहे ती अस्पष्ट करतात.
Yes, in the Manjushri Stuti Sadhana they talked about as the obscurations, the twofold obscuration, klesha and nyaya.
Manjushri Stuti Sadhana मध्ये क्लेश आणि न्यायाला अशा प्रकारे अस्पष्ट दोन प्रकारे अस्पष्ट करणाऱ्या गोष्टी म्हणून पाहिलेला आहे.
So that the veil of kleshas prevents us from seeing mind or seeing with a pure mind.
आणि अशा प्रकारची ही दोन्ही जी आवरण आहेत ते आपल्या आपल्याला स्पष्ट मनाने बघू देत नाहीत.
We don't just see, we see what we want to see, you could say.
तर आपण असं म्हणू शकतो की आपण केवळ पाहत नाही तर आपल्याला जे पाहायचंय ते पाहतो.
We see what you know, our prejudices lead us to see.
एक प्रकारे आपला जो पूर्वग्रह आहे तो काय बघायला लावतो आपण ते आपण पाहतो.
But deeper than the kleshas are the nyaya avarana.
Kleshachahi adhik sakhol atmade kay asel te nyaya avaran asto.
These are attitudes, ideas, views, theories and so on.
तर ह्या गोष्टी म्हणजे आपला दृष्टिकोन असतो कल्पना असतात सिद्धांत असतात आणि अशा प्रकारच्या गोष्टी.
न्याय मीन्स दृष्टी.
न्यायाचा अर्थ आहे दृष्टी.
सो दिस इज आवर बेसिक इग्नोरन्स विच अराइजेस फ्रॉम आवर सेल्फ क्लिंगिंग.
तर हा आपला मूलभूत असा अज्ञान आहे जे आपल्या आसक्तीमुळे निर्माण होतं.
विच इज आवर सेल्फ क्लिंगिंग.
तर ते स्वतः आपलं स्वासक्ती आहे.
सो both these ideas, klesha and nyaya, I think are familiar to you at least in other terms.
तर वेगळ्या अर्थाने हे नेय किंवा क्लेश आवरण जे आहे ते तुम्हाला स्पष्ट असतील.
But you can see what this image is getting at.
तर आता ही प्रतिमा आपल्याला काय दाखवण्याचा प्रयत्न करते हे तुमच्या लक्षात येत असेल.
There's something pure, something bright, which is hidden.
तर अशी गोष्ट आहे जी फारच स्पष्ट आहे तेजस्वी आहे ती आता झाकलेली आहे.
So the pure vijnana is hidden by nyaya and klesha.
तर आपलं जे विज्ञान आहे जे नेय आणि क्लेशाने काय झालेलं आहे झाकलेलं आहे.
The real nature of our awareness is hidden from us.
खरं तर आपल्या जाणीवेचा जे सत्य स्वभाव आहे तो आपल्यापासून लपवला गेलेला आहे.
So our dhamma life consists in removing these two veils.
आणि मग आपला धम्म जीवनाचा अर्थ असा होतो की ह्या दोन आवरणांना काढून टाकणं.
सो दॅट द माइंड कॅन सिम्पली शाईन, द विज्ञान कॅन सिम्पली शाईन इन इट्स प्युअर नॅचरल वे.
जेणेकरून आपलं मन किंवा विज्ञान जे आहे त्याच्या अगदी स्वाभाविक शुद्ध स्वभावाने ते चमकू शकेल तेजस्वी राहू शकेल.
अँड इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्स्पेक्टिव्ह.
हा फारच महत्वपूर्ण असा दृष्टिकोन आहे.
Yeah, we got a lot of work to do.
आपल्याला याच्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागणार आहे.
But our work is simply to come back to what we naturally are.
आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की जसे आपण मूलतः आहोत स्वभावतः आहोत त्याच्याकडे परत येणं.
It's to realize that the real character of our awareness.
आणि ही गोष्ट फारच महत्वाची आहे की आपल्या जाणीवेचं खरं लक्षण काय आहे.
राईट नाउ your awareness is pure.
आता तुमची जी जागृती आहे ती शुद्ध आहे.
But the veils cover it up.
पण हे आवरण जी आहे ते त्याला आच्छादून टाकतात.
You don't experience things as they really are because you're too busy with klesha and nyaya.
तुम्ही गोष्टींना जसा त्या आहेत तसं पाहू शकत नाही कारण तुम्ही अतिशय व्यस्त असता क्लेश आवरणामध्ये आणि नेय आवरणामध्ये.
So what this perspective suggests is that as well as all our other work, we need to be trying to experience awareness as it is.
आणि हा विशिष्ट दृष्टिकोन आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की बाकीचं जरी काम चालू असलं तरी आपण हा प्रयत्न केला पाहिजे की आपली जी जागृती आहे जशी आहे तसा तिला आपण अनुभवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
So this then leads me to explore one of those five aspects of spiritual life that we haven't talked about very much.
आणि याच्यातून मग मला त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी प्रेरित केलं ज्या गोष्टीविषयी आपण जास्त काही बोललेलो नाही.
That is spiritual or dhammic receptivity.
आणि ज्याच्याविषयी आपण बोललेलो नाही ती गोष्ट आहे धार्मिक ग्रहणशीलता.
We said quite a bit now, of course, over many years about integration and positive emotion.
तर आपण अनेक वर्षापासून समग्रतेविषयी आणि सकारात्मक हेतूविषयी बोलतो.
More recently we've been saying more about spiritual death or dhammic death and dhammic rebirth.
आणि अलीकडेच आपण धार्मिक मृत्यू आणि धार्मिक पुनर्जन्माविषयी बोलत आहोत.
We need to say a lot more about them.
निश्चितच त्यांच्याविषयी अधिक आपण बोललं पाहिजे.
But I think it's time for us to explore a little bit more deeply dhammic receptivity.
तर आता वेळ आलेली आहे की आपण अधिक धार्मिक ग्रहणशीलतेबद्दल अधिक शोध घेतला पाहिजे.
Part of my reason for exploring this is because of my own sort of interest in it, if you see what I mean.
तर तुम्ही असं पण म्हणू शकता की ह्या गोष्टीचा शोध घेण्याची जी मला प्रेरणा मिळाली आहे कारण त्याच्यामध्ये माझी स्वतःची रुची आहे.
I find it really deeply inspiring that my consciousness right now, if I could only experience it, is pure.
आणि ही गोष्ट खरंच मला फारच प्रेरित वाटते की माझी जर मी खरंच तिचा अनुभव घेऊ शकलो तर माझी माझं जे विज्ञान आहे माझी जी जाणीव आहे ती आत्ता शुद्ध आहे.
If I could only pull aside the veils, I'd experience its purity.
आणि जर मी आवरणांना बाजूला करू शकलो समजा तर मी त्याची जी शुद्धता आहे ती अनुभवू शकतो.
I find that, yes, a very motivating reflection.
आणि हे मला फारच प्रेरित करणार असं चिंतन वाटतं.
इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग थीम इन द मंजुश्री स्तुती साधना.
आणि ही गोष्ट मंजुश्री स्तुती साधनेमधली फारच महत्वाची अशी विषय आहे, थीम आहे.
इन सम वेज यू कुड से इट्स व्हाट दॅट साधना इज अबाउट.
तर तुम्ही असं म्हणू शकता की ती पूर्ण साधना ज्याच्यासाठी आहे.
नॉट द ओनली थिंग बट दॅट्स वन ऑफ द मेन थिंग्स.
तर केवळ तीच एकमेव गोष्ट नाहीये तर त्याच्यापैकी एक महत्वाची गोष्ट आहे.
बट आय ऑल्सो वॉन्ट टू टॉक अबाउट दिस बिकॉज ऑफ some of the things I've noticed amongst you.
तर आता ह्या गोष्टीचा विचार यासाठी पण मी करतो की काही गोष्टी मी तुमच्यामध्ये अनुभवलेल्या आहेत.
I've spoken to everybody except for Lalit Siddhi.
आता जवळजवळ मी सगळ्यांशीच बोललेलो आहे ललित सिद्धींना सोडून.
But every one of you I've either spoken to here or somewhere else quite recently.
आणि तुमच्यापैकी काही लोकांना मी आता तरी भेटलेलो आहे किंवा नुकतंच भेटलेलो आहे.
And a number of you have talked about your experience in a way that makes me think actually it's this dhammic receptivity that you need to focus on much more.
ani ja paddhatine tumhi majyashi bollela ahat tyachyatun majya lakshat alela ahe ki tumhala kashachi garaj ahe tar ya dharmik grahanshiltichi tumhala garaj ahe.
A number of you have spoken of with the difficulty of settling into meditation.
तुमच्यापैकी अनेक लोकांनी ध्यानामध्ये स्थिर होण्याविषयीची अडचण माझ्याशी बोललेला आहात.
And the strong tendency to engage in really essentially distraction.
आणि जे विचलन आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक गुंतण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्याविषयी बोललेला आहे.
And by distraction I don't just mean reading the newspaper or looking at a computer or something like that.
तर इथे विचलनाचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की पेपर वाचणं किंवा टीव्ही बघणं अशा स्वरूपाचं नाही.
It can even be working hard for the movement.
आणि हे विचलन जे आहे ते संघासाठी अधिक कष्टाने काम करणं हे सुद्धा असू शकतं.
Even that can become a form of distraction.
तर ते सुद्धा एक प्रकारे विचलनाचा भाग बनू शकतं.
I'm not saying that everybody who's working hard for the movement is just distracting themselves.
परंतु मला असं पण म्हणायचं नाही की जे कोणी संघासाठी अगदी कष्टाचं काम करतात ते सगळेच विचलित आहेत असं म्हणायचं नाहीये.
But it can become a distraction.
परंतु ते अशा प्रकारचं विचलन बनू शकतं.
I think you probably know what I mean.
आता तुम्हाला मला काय म्हणायचं ते लक्षात येत असेल.
It's as if you've got to be busy all the time.
जणू काही तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला आता व्यस्त राहिलं पाहिजे प्रत्येक वेळी.
And the expression that's been coming to my mind, both reflecting on myself and on listening to some of you, is the mind is hungry.
तर हा मला माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार आणि तुमच्यापैकी काही लोकांना ऐकल्यानुसार मला असं वाटलं की जणू काही आपलं मन जे आहे ते एक प्रकारे भुकेलं असतं.
द माइंड इज हंग्री फॉर एक्सपिरियन्स.
हे मन जे आहे ते अनुभवासाठी भुकेलं आहे.
इट वॉन्ट समथिंग टू एंगेज विथ.
त्याला कशा ना कशाशी व्यस्त राहायची इच्छा आहे.
And underneath that, of course, is a strong restlessness.
त्याच्या आतमध्ये काय असतं तर फारच मजबूत अशी अस्थिरता असते.
And I think that is probably a disease that quite a number of people in our movement are afflicted by.
तर ही अशा प्रकारचा रोग आहे की कितीतरी लोक आपल्या चळवळीतले त्याने बाधित झालेले आहेत.
इंडियन फॅमिली लाईफ, इंडियन वर्क लाईफ प्रोव्हाइड्स लॉट्स अँड लॉट्स ऑफ डिस्ट्रॅक्शन.
तर भारतीय कौटुंबिक जीवन, भारतीय कामाचं जीवन जे आहे ते तुमच्यासाठी फारच विचलन तुम्हाला देत असतं.
पीपल कॅन सी फील दे आर रियली रियली बिझी.
लोक असं दाखवतात की ते खरंच खूप व्यस्त आहेत.
बट वेन यू वॉच देम दे आर जस्ट स्पेंडिंग द होल डे चॅटिंग. चिटचॅट.
आणि जर खरंच तुम्ही त्यांना बघितलं तर ते काय करत असतात, तर दिवसभर केवळ गप्पा मारण्यात घालत असतात.
नो टाइम, आय हॅव्हन्ट गॉट एनी टाइम,
मला माझ्याकडे वेळ नाही आहे.
बट ऑल डे लॉंग चिटचॅट चिटचॅट चिटचॅट,
संपूर्ण दिवसभर हेच करत राहतो.
अँड नॉट अबाउट एनीथिंग.
आणि अशा प्रकारच्या गप्पा ज्या आहेत त्या कशाविषयी सुद्धा नाही मारत.
ते नॉट डिस्कसिंग द नेचर ऑफ रियालिटी ओर हाऊ टू प्रॅक्टिस द धम्म.
ते चर्चा करताना हा विषय चर्चा करत नाहीत की वस्तू गोष्टीचा स्वभाव काय आहे किंवा धम्माचं आचरण कसं करायचं.
ते नॉट डिस्कसिंग हाऊ टू सेव्ह ऑल सेंटियंट बीइंग्स.
ते ह्याचा पण विचार करत नाहीत की सर्व मनुष्य पात्रांना मात्रांना कसं वाचवायचं.
ते नॉट डिस्कसिंग ब्युटिफुल पोएम्स अँड ब्युटिफुल आर्ट.
किंवा त्या अतिशय सुंदर अशा ज्या कविता आहेत किंवा सुंदर अशी कला जी आहे त्याचं पण चर्चा करत नाहीत.
यु नो व्हॉट वी डू,
तुम्हाला माहित आहे की आपण काय करतो.
वी टॉक अबाउट ईच अदर,
आपण एकमेकांविषयी बोलतो.
अँड इट्स जस्ट अ फॉर्म ऑफ डिस्ट्रॅक्शन.
तर तो एक प्रकारे विचलनाचा एक भागच आहे.
बी मच मोर युजफुल इफ वी टॉक अबाउट आवरसेल्व्स.
तर ह्याच्याही पेक्षा आपण स्वतःबद्दल जर बोलू शकलो तर अधिक चांगलं राहील.
बट येस, इंडियन लाईफ इज ऑल ऑर्डिनरी लाईफ इज फुल ऑफ डिस्ट्रॅक्शन.
खरं तर अशा प्रकारचं भारतीय जीवन किंवा जे सर्वसामान्य जीवन आहे ते पूर्णपणे विचलनाने भरलेलं असतं.
समटाइम्स यू कॅन सी इट इन पीपल्स बॉडीज.
तर तुम्ही लोकांच्या शारीरिक ज्या हालचाली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बघू शकता.
Not that much. Sorry?
You're saying that not that much actually.
Well, you have to exaggerate in order to...
Oh, I know that.
Why did you say that? It was a distraction. Yeah, but fiddling, fussing, yeah?
सातत्याने अशा प्रकारची अनावश्यक ज्या हालचाली आहेत त्या हलणं इकडे तिकडे डुलणं असं सुरूच असतं.
सो इट सजेस्ट अ लॉट ऑफ इनर टेंशन.
तर त्याच्यातून असं दिसतं की खूप सारा अंतर्गत तणाव आहे.
अँड आय थिंक दॅट प्रॉब्ली अफ्लिक्ट्स एव्हरीबॉडी हु इज बाउंड अप विथ द स्कंदस.
खरं तर हा ते सगळ्यांच्या सोबत घडू शकतं जे अशा प्रकारे स्कंदाने बांधलेले आहेत.
सम पीपल्स फॉर्म ऑफ डिस्ट्रॅक्शन इज जस्ट ड्रीमिंग.
तर काही लोकांचा विचलनाचा भाग काय असतो तर स्वप्न बघत
राहणं. असं
वाटतं की जणू काय ते झोपलेले आहेत परंतु ते विचलित असतात.
सो वी डिस्प्लेस आवर डिस्कम्फर्ट बाय ऍक्टिव्हिटी ओर ड्रीमिंग ओर समथिंग लाईक दॅट.
तर एक प्रकारे आपलं जी असुविधा आहे त्याला कुठल्या तरी कृतीनं सक्रिय सहभागानं आपण त्याला भरून काढण्याचा प्रयत्न करतो.
And we got so many ways of distracting ourselves.
आणि आपल्याकडे कितीतरी असे मार्ग आहेत ज्याच्याने स्वतःला आपण विचलित करतो.
And what we need to develop is receptivity.
आपल्याला कशाची गरज आहे तर आपल्याला ग्रहणशीलतेची गरज आहे.
And that essentially means doing nothing.
त्याचा अर्थ सारूपाने त्याचा अर्थ असा होतो की काहीच न करणं.
And it's extremely difficult.
आणि अतिशय अवघड गोष्ट आहे.
Because it's the mind is hungry and it doesn't want to fast.
मन भुकेलं आहे आणि ते उपाशी राहू इच्छित नाही.
And you've been, you know, in your cases you've been doing it 40 50 60 years. Our cases, 50, 60, 65 years, my case.
तर आपल्या बाबतीत ही गोष्ट आपण 40 वर्ष 60 वर्ष माझ्या बाबतीत 65 वर्ष केलेली आहे.
My great elders have been doing it longer than me.
माझ्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत ते ही गोष्ट जरा माझ्यापेक्षा जास्त दिवस करतायत.
But yeah, we've just got in the habit of eating.
आणि अशा प्रकारच्या केवळ खाण्याच्या सवयीमध्ये आपण गुंतलेलो आहोत.
यु नो, यू समटाइम्स सी पीपल अँड दे जस्ट ऑलवेज ईटिंग, दे गॉट अ बिस्किट ऑर सम चौडर ऑर व्हॉटएव्हर.
तर काही लोकांना तुम्ही बघता तर सातत्याने खातच असतात, कधी बिस्किट खात असतात, कधी चिवडा खात असतात.
यु नो, देयर्स सम देयर्स अ बाउल ऑन द टेबल विथ सम नट्स इन इट, दे जस्ट ऑलवेज लाइक दैट.
आणि ह्यानी आपल्या दाण्यांनी भरलेलं पात्र असतं आणि ते सातत्याने आपण काय करत असतो, तोंडात सातत्याने टाकत असतो.
And our minds are like that.
आपलं मन सुद्धा तसंच आहे.
They're constantly trying to find something to take away this hunger.
आणि अशा प्रकारची आपली जी भूक आहे ती भागवण्यासाठी सातत्याने आपण काही ना काही आतमध्ये घेत असतो.
And really if we're to experience the purity of vijnana, we have to go on a very long fast.
आणि खरंच आपल्या विज्ञानाची शुद्धता जर आपल्याला अनुभवायची असेल तर आपल्याला दीर्घ उपवास करावा लागेल.
वी नीड टू स्पेंड पीरियड्स ऑफ टाइम अँड इन्क्रीसिंगली लॉंग पीरियड्स ऑफ टाइम डुईंग नथिंग.
आणि आपल्याला असा वेळ काढावा लागेल की जिथे आणि सातत्याने तो वाढवत न्यावा लागेल की जिथे आपण काहीच करणार नाही.
अँड द ओनली थिंग दॅट यू आर डुईंग is making sure that you do nothing.
आणि एकच गोष्ट जी तुम्हाला खात्री करावी लागणार ती म्हणजे तुम्ही काहीच करणार नाही याची खात्री.
The only thing you're really doing is just every time your mind wants to go off and eat something you just stop it.
तर प्रत्येक वेळी काय करावं लागेल की जेव्हा तुमचं मन बाहेर जाऊन काहीतरी खाऊ इच्छिल तेव्हा त्याला तसं करण्यापासून थांबव.
I experienced this very strongly on the long solitary I did in 2008.
तर 2008 ला मी जी दीर्घ जो दीर्घ एकांतवास केला त्याच्यामध्ये ही गोष्ट मी फार मजबूतीने अनुभवली.
I got lots of books so I can read them.
माझ्याकडे खूप सारी पुस्तकं आहेत जी मी वाचू शकत.
But increasingly I felt that's not really what I should be doing.
आणि नंतर हळूहळू मला वाटलं की खरंच ही गोष्ट अशी आहे की जी मी केली नाही पाहिजे.
Oddly I also felt I could do a lot of meditation but that's not what I should be doing.
त्यावेळेस मला असं वाटलं की मी खूप सारं ध्यान केलं पाहिजे पण मला असं वाटलं की ते पण मी नाही केलं पाहिजे.
Even meditation can become a distraction.
कारण ध्यान सुद्धा तुमचं विचलन बनू शकतं.
So I just try to do nothing.
आणि मग मी त्यावेळेस काहीच न करण्याचा प्रयत्न.
And actually I've experienced it often as very painful.
आणि ते खूपच यातनामय आहे असं मी सातत्याने अनुभव घेतला.
It's as if I didn't exist.
जणू काही मला असा अनुभव आला की मी अस्तित्वातच नाही.
Unless I'm doing something I don't exist.
जोपर्यंत मी काही करत नाही तोपर्यंत मी अस्तित्वातच नाही.
I've got no value.
मला काही मूल्य नाही.
So I have to fight getting into a sort of what's the point of living, might as well.
आणि मग अशा अवस्थेला पण मी यायचो की आता मग जगून काय अर्थ आहे आता.
And you know then also sort of you begin to feel you know do people like me?
आणि मग त्यावेळेस मग असा विचार करायला आपण सुरू करतो की लोकांना मी आवडतो का.
यू थिंक nobody knows where I am, nobody's thinking of me, everybody's forgotten me, they don't like me, they don't love me, poor me.
आणि मग मी कुठं आहे लोकांना माहीत नाही, मी कसा आहे लोकांना माहीत नाही, मी लोकांना आवडतो की नाही, मी लोकांना आवडत नाही, मी गरीब बिचारा, अशा प्रकारच्या भावनेमध्ये आपण जातो. पुअर मी, पुअर मी, पुअर मी, दॅट यू सेड.
I did, yes. what this is that usually a lot of our communication is just about reassuring ourselves that people like us.
आणि बहुतांश आपला जे संपर्क असतो तो ह्या गोष्टीची पुनर्खात्री करण्याचा असतो की लोक मला म्हणजे मी लोकांना आवडतो का.
We're talking about this, we're talking about that.
आपण हे बोलतो ते बोलतो.
But really what we're saying is do you like me?
पण हे सगळं बोलताना खरं तर आपण हे म्हणत असतो खऱ्या अर्थाने हे म्हणत असतो की मी तुम्हाला आवडतो का.
And the other person said okay I like you if you like me. He said okay I like you if you like me.
आणि संपर्कामध्ये एकमेकाचं जणू असंच चाललेलं असतं की ह्याने त्याला विचारायचं की मी तुला आवडतो का. तो पण म्हणतो की जर मी तुला आवडत असेल तर तू मला आवडतो.
And then you're saying those people don't like me, do you like those people?
आणि मग आपण त्याला विचारतो की ते लोक मला आवडत नाहीत तुला ते लोक आवडतात का.
नो आय डोंट लाईक देम आय लाईक यू.
मग हा माणूस त्याला म्हणतो की मला ते आवडत नाही तू आवडतो.
And we're reassuring ourselves, huh?
आणि एक प्रकारे अशीच गोष्टीची आपण पुनर्खात्री करत असतो.
That we're reassuring ourselves that we're lovable.
आणि ह्या गोष्टीची आपण खात्री करण्याचा प्रयत्न करतो की आपण सगळ्यांचे आवडते आहोत.
What we really want is our mummies to come along and say there there baby you're all right.
खर तर आपल्याला काय वाटत असतं तर आपली आई यावी आणि आपल्याला म्हणावं की बाळा ठीक राहा चांगला राहा.
So yes I experienced a lot of that sort of self doubt really.
खर तर ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःविषयीच एक प्रकारची शंका येते अशी गोष्ट आहे ती.
And it can be really quite difficult to sit with.
आणि ही अशी गोष्ट आहे की जिचा विचार करत राहणं किंवा ज्याचा विचार करणं फारच कठीण होऊ शकतं.
All your past karma will come.
सगळे तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या वर येतील.
Of course both the punya and the opposite.
पुण्य पण बाहेर येईल आणि त्याच्या विरुद्धची गोष्ट पण बाहेर येईल.
But you'll particularly notice the unskillful.
विशेषतः तुमच्या अकुशल लक्षात येईल.
And you just have to sit.
तुम्हाला तिथे केवळ बसावं लागेल.
इट्स अ बिट एज इफ यू जस्ट हॅव टू सिट इन द मिडल ऑफ अ स्टॉर्म.
असं पण म्हणू शकता की अगदी वादळाच्या मध्ये तुम्ही बसलेला आहात असं अशा प्रकारे.
अँड ऑल द टाइम यू आर ट्राइंग टू ओपन युअरसेल्फ अप टू कॉन्शियसनेस इटसेल्फ.
आणि प्रत्येक वेळी जी जाणीव आहे तिच्यासाठी तुम्ही खुले व्हाल.
यू आर ट्राइंग टू ओपन युअरसेल्फ अप टू your mind's real purity.
तुम्ही तुमच्या मनाची जी खरी शुद्धता आहे तिच्यासाठी तुम्ही खुले व्हाल.
And the main thing you do is just don't leave the spot.
महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही काय करायची आहे तर कुठल्याही प्रकारचा डाग मागे सोडू नका.
That's your effort is
leave the spot.
Okay. This spot, yeah.
ती जागा सोडू नका.
And open up.
आणि स्वतःला खुलं करा.
ओपन युअर सेल्फ अप एज मच एज यू कॅन.
जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं स्वतःला खुलं करा.
अँड यू आर जस्ट लेटिंग गो ऑफ द स्कंदस.
आणि स्कंदांना जाऊ द्या.
यू डोंट थिंक अबाउट इट.
त्याच्याबद्दल विचार करण्याची गरज नाही.
बट दॅट्स व्हॉट्स हॅपनिंग.
परंतु हे असं घडत आहे.
अँड यू जस्ट ओपन अप.
तुम्ही स्वतःला केवळ खुलं कराल.
व्हॉटएव्हर इज देअर यू फेस इट.
जे काही तिथं आलेलं असेल त्याला तुम्ही सामोरं जाल.
यू लेट इट इमर्ज.
त्याला तुम्ही वर येऊ द्याल.
इन अ वे यू कुड से दिस इज रियल स्पिरिचुअल डेथ, डमिक डेथ.
तर ह्याला तुम्ही खऱ्या अर्थाने खरा धार्मिक मृत्यू म्हणू शकता.
ऑफ कोर्स देअरफॉर द बेसिस फॉर डेथ फॉर रीबर्थ.
आणि मग तो तुमच्या पुनर्जन्माचा आधार बनेल.
ऍक्च्युली डेथ इटसेल्फ इज अ मेजर प्रॅक्टिस ऑफ दिस काइंड ऑफ रिसेप्टिव्हिटी.
तर स्वतः मृत्यू जो आहे तो अशा प्रकारच्या ग्रहणशीलतेचं मजबूत असं आचरण आहे.
बिकॉज देयर इज नथिंग यू कॅन डू.
कारण ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही.
यू बीन कट ऑफ फ्रॉम एव्हरीथिंग दॅट यू कॅन एक्सप्रेस युअरसेल्फ थ्रू.
ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला अभिव्यक्त करू शकता अशा प्रत्येक गोष्टीपासून तुम्ही तुटलेला असता.
यू आर जस्ट एक्सपिरियन्सिंग द विंड्स ऑफ कर्म.
केवळ त्यावेळेस कर्माचं जे वारं आहे त्याचा तुम्ही अनुभव घेत असता.
जस्ट ओपन अप अँड रेकग्नाइज This is simply the play of my own mind.
त्यावेळेस तुम्ही असा विचार करू शकता की हे जे काही घडतं आहे ते माझ्या मनाचंच एक नाट्य आहे असं तुम्ही अनुभव घेऊ शकता.
Just open up to that pure vijnana and it will play itself out.
केवळ तुम्ही त्या विज्ञानासाठी जागृत व्हा आणि ते स्वतः एक प्रकारे त्याचं नाट्य निर्माण करेल किंवा खेळायला सुरुवात करेल.
I think this needs for all of us to be a much more regular part of our practice.
खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाचा आपल्या सरावाचा नित्याचा हा भाग असला पाहिजे.
इन सम वेज यू कुड से दॅट ऑल द अदर एस्पेक्ट्स वोंट वर्क अनलेस दिस इज पार्ट ऑफ देम.
तुम्ही असं पण म्हणू शकता की बाकीची अंग तोपर्यंत काम करणार नाहीत जोपर्यंत हे त्या गोष्टीचं अंग असत नाही.
इफ यू डोंट हॅव दिस सॉर्ट ऑफ ओपननेस ऑफ अवेअरनेस your integration will just be integration of the surface.
आणि अशा प्रकारच्या जागृती विषयी जर तुम्ही जागृत असणार नाही तर तुमचं समग्रता जी आहे ती वरवरची समग्रता राहील.
Sometimes you get this feeling, people say they had very good anapanasati and they're really concentrated.
कधी कधी लोक असं म्हणतात की त्यांची अनापानसती फार चांगली आहे आणि फार एकाग्र असतात.
And you feel yes they are, they're really concentrated.
आणि तुम्हाला पण असं वाटतं की ते खरंच एकाग्र आहेत.
But they're concentrated with 1% of them.
तर खरं तर त्यांचं जे अस्तित्व आहे त्याच्या 1% ते एकाग्र झालेले असतात.
99% of them they don't even know is there.
आणि त्यांचा 99% भाग आहे ना तो तिथे आहे हे पण त्यांना माहित नसतं.
Can be the same with the positive emotion.
आणि ही गोष्ट सकारात्मक भावनेविषयी सुद्धा असू शकते.
You know, you find people will say something, oh no, I feel meta for everybody.
तुम्हाला माहिती आहे की लोक असं म्हणताना दिसतात की नाही सगळ्यांविषयी मला मैत्री वाटते.
You can see they don't.
तुम्हाला लक्षात येतं की त्यांना तसं नसतं. पण
ते नॉट लाईंग.
ते खोटं बोलत नाहीत.
ते जस्ट डोंट सी.
त्यांना केवळ पाहता येत नाही.
सो इफ यू गॉट दिस व्हेरी डीप ओपननेस यू आर कॉन्सन्ट्रेटिंग यू आर वर्किंग टू कॉन्सन्ट्रेट द होल ऑफ युअर एनर्जी.
आणि अशा प्रकारे मग जर तुम्ही स्वतःला खुलं केलं तर लक्षात येईल तुमच्या की सगळी जी शक्ती जी आहे ती मग तुम्ही त्याला एकवटायला सुरुवात कराल ती एकत्र येईल.
इफ यू गॉट दॅट सॉर्ट ऑफ ब्रॉड डीप अवेअरनेस यू विल बी डेव्हलपिंग पॉझिटिव्ह इमोशन विदिन दॅट.
आणि मग अशा प्रकारची अतिशय विस्तृत आणि सखोल जर एका जागृती निर्माण झाली तर सकारात्मक भावना त्याच्यामध्ये विकसित होतील.
वेन यू प्रॅक्टिस स्पिरिच्युअल डेथ यू विल बी letting go of all these constructions that arise within your mind.
आणि तुमच्या मनामध्ये जे काही निर्माण होतं जर तुम्ही आध्यात्मिक मृत्यू ह्याचा अनुभव घेऊ शकलात तर ह्याला तुम्ही बाहेर येऊ द्याल.
So when you experience the blue sky, you really experience a tremendous sense of freedom and openness.
आणि मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही निळा आकाशाचा अनुभव घ्याल तेव्हा अतिशय मजबूत अशी जी स्वातंत्र्याची भावना आहे मुक्तीची भावना आहे ती तुम्ही अनुभवाल.
And it goes as deep as reality itself.
आणि जशी सत्यता सखोल आहे अगदी तेवढी ते सखोल जाईल.
And then when you experience the Buddha or Bodhisattva arising before you, they really come out of that openness, out of that emptiness.
आणि मग जेव्हा तुमच्या लक्षात येईल की बुद्ध आणि बोधिसत्व तुमच्या समोर प्रकट होत आहेत तर ते खरंच तशा प्रकारच्या खुलेपणातून तशा प्रकारच्या ओपननेस अँड
reality, yeah.
त्या सत्यतेतून ते आलेले आहेत ते त्या सत्यतेतून निर्माण होतील.
सो वी नीड टू एंगेज इन दिस प्रॅक्टिस ऑफ डोमिक रिसेप्टिव्हिटी.
आणि म्हणूनच धार्मिक ग्रहणशीलतेच्या ह्या सरावामध्ये आपल्याला सहभागी झालं पाहिजे.
Perhaps a bit of a key to it is what we discussed yesterday.
खरं तर ह्या गोष्टीचा चावी काय असेल तर काल जी आपण चर्चा केली ती
trying to recognize that your awareness is itself simply awareness.
आणि ह्या गोष्टीचा विचार करणं ह्या गोष्टीला ओळखणं की तुमची जागृती जी आहे ती केवळ जागृती आहे.
Just try to be aware.
केवळ जागृत राहण्याचा प्रयत्न करा.
And then I think you need to spend periods of time every day doing absolutely nothing.
आणि दिवसातला काहीतरी वेळ असा तुम्ही घालवण्याचा प्रयत्न करा जिथे तुम्ही खरंच काही करणार नाही.
And before you meditate, do nothing.
ध्यान करण्याच्या अगोदर सुद्धा काहीच करू नका.
After you meditate, do nothing.
ध्यान झाल्यानंतर सुद्धा काहीच करू नका.
All the way through the day, at periods when you finish one activity, do nothing.
संपूर्ण दिवसभरात एक कार्य पूर्ण झालं की काहीच करू नका.
And so that your activity comes out of stillness.
जेणेकरून तुमचं जे कार्य आहे त्यात स्थिरतेमधून येईल.
And avoid distraction.
आणि विचलन जे आहे ते टाळा.
You all know your own pet distractions.
तर तुम्हाला माहित आहे की तुमचे जे छोटे छोटे विचलन आहेत ते काय आहेत.
Some of you told me your distractions.
आणि तुमच्यापैकी काही लोकांनी तुमचं जे विचलन आहे ते मला सांगितलेलं आहे.
I have some of the same ones myself.
आणि तुमचे जसे आहेत तसेच माझे सुद्धा काही आहेत.
Computers are very dangerous.
कम्प्युटर जे आहेत ते फारच भयंकर आहेत.
You can waste time on computers in a number of different ways.
The computer var tumhi anek vegvegle margane tumcha vel ghalu shakta.
You can waste time on computers just playing games.
Tumhi game khelnyasathi tyachyavar vel ghalu shakta.
You can waste time on computers looking up this, looking up that.
Tumhi he pahnyasathi te pahnyasathi vel vaya ghalu shakta.
And you can waste time on computers looking up something in particular.
Ani कम्प्युटरवर विशेष गोष्ट पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही वेळ घालवू शकता.
इट्स व्हेरी इझी.
आणि ती गोष्ट सहज आहे.
आई हॅव डन इट. इट्स व्हेरी इझी.
मी स्वतः केलेलं आहे ते फार सोपं आहे.
अँड इट्स अ कम्प्लीट वेस्ट ऑफ टाइम.
आणि पूर्णपणे वेळ वाया घालवणं आहे.
अँड यू आर प्लेइंग इन टू अ रिअली अनहोलसम अनहेल्थी इंडस्ट्री.
खरं तर एक प्रकारची अशा प्रकारचा तो उद्योग आहे की जो अजिबात चांगला नाही त्याच्यावर तुम्ही खेळत आहात.
यू आर एनकरेजिंग सम रिअली अनस्किलफुल बिहेव्हिअर.
खरं तर अतिशय अकुशल असं आचरण आहे जे एक प्रकारे तुम्ही त्याला प्रेरित केल्यासारखं आहे. मग ते करू
सो इझी.
परंतु ही गोष्ट करणं सहज शक्य आहे.
दॅट्स वन ऑफ द प्रॉब्लम्स विथ कम्प्युटर्स.
कम्प्युटर सोबत ही एक अडचण आहे.
इट डझंट टेक मच मोटिवेशन टू क्लिक अ बटन.
तर एक बटन दाबण्यासाठी फार मोठ्या प्रेरणेची गरज लागत नाही.
टिक अँड यू आर देयर.
एक टक केलं की तिथं असता तुम्ही.
विदाउट मच थॉट, विदाउट मच फीलिंग, नो ड्राइव, इट इज देयर.
खूप सारी प्रेरणा असण्याची गरज नाही, खूप साऱ्या भावना असण्याची गरज नाही, लगेच तुम्ही तिथे असता.
सो येस, कम्प्युटर्स आय थिंक इन्क्रीस the range of distraction that's available to us.
तर आपल्या अवतीभोवती जेवढे विचलनाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये कम्प्युटर अधिकच वाढ करतात.
Anybody who's susceptible in this way needs to take a really strong commitment to stop it.
खरं तर ज्याला अशा प्रकारची लागण पटकन होऊ शकते अशा माणसाने याच्याविषयी अधिकच काळजी घेतली पाहिजे.
Try to use computers only for something useful.
आणि खरंच ज्याचा उपयोग होईल अशाच गोष्टीसाठी कम्प्युटर वापरण्याचा प्रयत्न करा.
If you use them for research or so forth, that's okay.
जर तुम्हाला काही शोध घेण्यासाठी त्याला वापरायचा असेल किंवा तशा गोष्टीसाठी तर ठीक आहे.
But be careful.
परंतु काळजी घ्या.
Another source of distraction, television.
दुसरं विचलनाचं माध्यम आहे टेलिव्हिजन.
You know how many channels you can now get in India.
तर तुम्हाला माहिती आहे की किती चॅनल्स भारतामध्ये मिळू शकतात आता.
इन द ओल्ड डेज इट वॉज जस्ट देव दर्शन.
देवदर्शन, दॅट्स ट्रू. तर जुन्या जमान्यामध्ये ते देवदर्शन होतं फक्त.
बट नाव यू कॅन हॅव यु नो कृष्ण ऑर राम ऑर यू कॅन हॅव एनी नंबर ऑफ डिफरंट महादेव. यू कॅन हॅव एनी नंबर ऑफ डिफरंट गॉड्स.
तर आता खूप सारे देवाचे चॅनल आहेत.
And of course, there's these serials.
There is Devi also, Sri Devi.
Oh, I haven't seen that one. there's all these serials.
तर हे सगळ्या मालिका असतात.
What a waste of time!
किती वेळ वाया जातो.
They're so bad.
किती वाईट असतात.
I sometimes, you know, if I'm in an airport or something like that, the serial on the TV and I just watch the TV just to see what's happening. Only that, not distracted.
तर मी जेव्हा विमानतळावर वगैरे असतो तर तिथे लावलेल्या टीव्हीवर कधी कधी सिरियल चालू असते आणि नेमकं काय चाललंय हे बघण्यासाठी मी ते बघतो.
It's just research, scientific research.
ते विचलित होण्यासाठी करत नसतो, मला जरा शोध घ्यायचा असतो, शास्त्रीय शोध घ्यायचा असतो.
So badly acted.
एवढं भयंकर त्याच्यामध्ये अभिनय असतो, फारच खराब असतो.
Just so shallow.
फारच उथळ असा अभिनय असतो.
So yeah, we can waste hours and hours.
तासन तास आपण वाया घालू
शकतो. I think you just have to not watch it at all.
तुम्ही असा विचार करू शकता की मी अजिबात बघणार नाही.
Because once you've started, you have to see the next one.
तर एकदा तुम्ही बघितलं की दुसरं तुम्हाला पाहावंच लागतं.
ते अडिक्टिव्ह,
ते एक प्रकारचं व्यसन लावणारे आहे.
And I don't know what they're like here, but in England they're very cleverly made.
इथे कशा त्या बनवल्या जातात मला माहित नाही, परंतु इंग्लंडमध्ये मात्र फारच हुशारीने त्या बनवल्या जातात.
So in the last 2 minutes of each one, something happens, but you don't know what it is.
आणि त्या मालिकेच्या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये त्या मालिकेच्या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये असं काहीतरी घडतं की जे तुम्हाला नेमकं ते काय आहे हे माहीत नसतं.
इन इंग्लिश इट्स कॉल्ड अ क्लिफ हँगर.
तर एक प्रकारचं असं म्हणूया की ते पर्वतावर लटकण्यासारखी जी गोष्ट असते ना टांगल्यासारखी, तशी ती गोष्ट.
यु नो दॅट यु सी एट द एंड द कार इज ड्रायव्हिंग अलॉंग, इट कम्स टू अ क्लिफ अँड द फ्रंट एंड गोज डाऊन, द बॅक एंड इज बॅक, इट्स गोइंग लाइक दॅट.
आणि जसं तुम्ही पाहता की एखादी कार जी आहे ती पर्वतावर गेलेली आहे, तिचा पुढचा भाग समोर गेलेला आहे कड्याच्या आणि मागचा भाग मागे आहे आणि ती अशी खालीवर होते. हिरोईन असं करत असते. आणि तो हिरो जो आहे तो असा मजबूत काहीतरी करत असतो.
And then down come the credits and the theme music.
आणि मग अशाच वेळेस क्रेडिट
द ऍक्टर्स
नाव असतेस ना, त्याच्यानंतर मग लगेच नावं यायला सुरुवात होतात आणि तिथेच ते थांबतं
समजा. थीम म्युझिक
आणि ते त्या विषयाची जी काही म्युझिक असेल तर ती येते, मुख्य संगीत जे आहे ते येतं.
दिस वन माय पेरेंट्स यूज्ड टू वॉच व्हिच वाज अबाउट फार्मिंग पीपल.
तर माझे आई वडील एक सिरियल वाचायचे तर ती फार्मिंग पीपल.
या farmers
sheti karnare lokancha asay.
It was cool and it used to end with the theme music.
Ani mag ti sudha je ahe te tacha je sangeet ahe mukhya sangeetane sampaycha.
Ta 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 ta
ta ta ta ta ta ta ta ta ta
ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta ta. It's printed in my mind.
तर सातत्याने लहान असताना माझ्या पार्श्वभूमीवर हे सातत्याने चालू असायचं, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये ते कोरलेलं आहे.
They're addictive. That's my point.
तर माझा मुख्य मुद्दा हाच आहे की अशा गोष्टी ज्या आहेत त्या व्यसन लावणाऱ्या आहेत.
So we need to really just see, is this worth doing or not?
तर अशा वेळेस आपल्याला हा विचार करावा लागेल की ही गोष्ट खरंच करण्यासारखी आहे की नाही.
Listening to the news.
बातम्या ऐकणं.
How often do you need to hear the news?
सतत किती सातत्याने तुम्हाला बातम्या ऐकण्याची गरज आहे?
You know, do you have to listen to it 4 times a day?
तुम्हाला दिवसात 4 वेळा बातम्या ऐकण्याची गरज आहे का?
Yes, sometimes you want to hear, you know, like the bomb blast, you want to hear what's happening and so on.
तर जसं बॉम्ब ब्लास्ट झाला मध्ये तशा सारख्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ऐकण्याची इच्छा असणार.
But actually the news is just another kind of serial.
बातमी पण दुसऱ्या प्रकारची एक मालिकाच
आहे.
ज्या प्रकारे ते सादरीकरण होतं जणू काही ते तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न करतात.
Because if you watch it, they get advertising which makes them money.
तर तुमच्या बघण्यामुळे त्यांना ऍडव्हर्टाइज मिळत असते आणि त्याच्यातून त्यांना पैसा मिळतो.
सो या वी रिअली नीड टू डिसएंगेज फ्रॉम दीज मॉडर्न फॉर्म्स of distraction.
आणि म्हणून हे आधुनिक जे प्रकार आहेत आपल्या विचलनाचे त्याच्यापासून आपल्याला अलिप्त झालं पाहिजे.
रीडिंग न्यूजपेपर्स, रीडिंग नॉट गुड लिटरेचर,
पेपर वाचणं जे चांगलं दर्जाचं साहित्य नाही ते वाचणं.
सो मच गुड लिटरेचर,
तरी चांगला दर्जाचं साहित्य आहे.
यू विल वॉच नॉनसेन्स फिल्म्स,
तुम्ही फारच खराब असे पिक्चर बघत असता, मूर्खतेच्या पिक्चर बघत असता.
सो मेनी गुड फिल्म्स, रियली गुड फिल्म्स दॅट एज्युकेट यू.
अशा कितीतरी चांगले सिनेमे आहेत की जे तुम्हाला काही शिकू शकतात.
सो येस, वी नीड टू विथड्रॉ फ्रॉम डिस्ट्रॅक्शन,
आणि आपल्याला अशा विचलनापासून दूर गेलं पाहिजे.
अँड ओपन अप स्पेस in our lives.
आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला जागा केली पाहिजे.
And we'll find in that space first of all quite a bit of discomfort.
आणि जेव्हा आपण जागा करू त्या जागेमध्ये सुरुवातीला आपल्याला फारच असुविधा पाहायला मिळेल.
Maybe some won't, I don't know. I don't want to say what everybody will experience.
तर प्रत्येकजण काय अनुभव घेईल हे मला सांगायचं नाही. काही लोकांना कदाचित तसं वाटणार पण नाही.
But many will experience a lot of discomfort.
परंतु बऱ्याच लोकांना सुरुवातीला खूप सारी असुविधा त्याच्यामध्ये जाणवेल.
But you'll also feel some satisfaction.
पण त्याचबरोबर काही समाधान सुद्धा तुम्हाला वाटेल.
Because what's happening is real.
कारण जे काही घडत असेल ते सत्य असेल.
You're not running away anymore.
तुम्ही आता तिथून पलायन करणार करत नसणार.
You're turning round and you're facing life.
तुम्ही परत मागे वळाल आणि जीवनाला सामोरं जाल.
And as you face it more and more fully, you'll experience more and more of release.
आणि अशा प्रकारे जेवढं अधिक तुम्ही सामोरं जाल तेवढं अधिक तुम्हाला मुक्त झाल्यासारखं वाटेल.
From time to time, the clouds will clear.
आणि प्रत्येक वेळी जे ढग आहे ते बाजूला सरायला सुरुवात होतील, स्पष्ट होतील.
The veils will part.
आणि हे जे आवरण जे आहे ते बाजूला सरकतील.
And the sun will shine through.
आणि मग त्याच्यातून जो सूर्य आहे तो प्रकाशित होईल.
The natural radiance of consciousness.
आणि तो तुमच्या जाणीवेचा नैसर्गिक तेजस्विता असेल.
You just be aware.
ते तिथे केवळ जागृती असेल.
The world will still be the world.
जग जग असेल.
Rupa will still flow by.
रूप जे आहे ते तुमच्या अवतीभोवती फिरत जाईल.
Vedana will still come and go.
वेदना येत आणि जात राहतील.
You're still, you have an intelligence.
तुमच्याकडे ती बौद्धिकता असेल, बुद्धिमत्ता असेल.
You'll be able to recognize things and communicate.
तुम्ही त्या गोष्टींना ओळखू शकाल, संपर्क साधू शकाल.
You still have motivation, desire.
तुमच्या मध्ये इच्छा असेल, प्रेरणा असेल.
But it will be free from clinging.
परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आसक्ती शिवाय असतील.
There won't be any drive from self clinging.
So asakti pasun kutli gosht prerit nasel.
What your intelligence will be at the service of truth.
Tumchi ji buddhimatta ahe ti satyacha seve madhe laglele asel.
Your samskaras will be creative.
तुमचे जे संस्कार आहेत ते सृजनात्मक असतील.
They'll be trying to benefit the world.
ते जगाला मदत करण्याचा प्रयत्न करतील, जगाला लाभ करण्याचा प्रयत्न करतील.
That will be your motivation.
हाच तुमचा उद्देश असेल.
In fact, you'll experience more and more that there's no I in your motivation.
तुमच्या अधिकाधिक हे अनुभवाला याला सुरुवात होईल की तुमच्या ह्या प्रेरणेमध्ये, ह्या उद्देशामध्ये मी नाहीये.
Yes, there is a sort of drive coming through you.
एक प्रकारची असूनच तुम्हाला एक प्रेरणा आलेली आहे.
But the drive is towards truth.
आणि ही जी प्रेरणा आहे ती कशाच्या प्रती आहे तर सत्याच्या प्रती आहे.
And it's no longer my truth.
आणि हे सत्य हे माझं सत्य नसणार आहे.
It's the truth of all.
आणि हे सगळ्यांचं सत्य असणार आहे.
And you'll feel yourself more and more just working to bring the greatest possible benefit to all.
आणि तुम्ही ह्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न कराल की सर्वांसाठी जे सर्वोत्तम असा लाभ आहे फायदा आहे तो आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न
कराल. That will just emerge deep within your consciousness.
आणि ही गोष्ट जी आहे ती तुमच्या जाणीवेच्या अगदी आतून निर्माण होईल.
So I hope I've brought to life this aspect of Dhamma life.
तर धम्म जीवनाचं हे अंग मला असे आशा आहे की मी त्याला जिवंत केलेलं असेल.
इट्स नॉट इझी टू टॉक अबाउट.
खरं तर ही अशी गोष्ट आहे की जिच्याविषयी बोलणं अवघड आहे.
ऑफ्टन पीपल विल मिसअंडरस्टँड व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट.
बऱ्याचदा लोक याचा चुकीचा अर्थ घेतात की तुम्ही कशावर बोलताय त्याचा.
बट आय फेल्ट हियर दॅट अ नंबर ऑफ पीपल आर रिअली रेस्टलिंग with this sort of issue.
तर मला खरंच असं वाटलं की तुमच्यापैकी काही लोक जे आहेत ते खरंच ह्या मुद्द्याने त्रस्त आहेत.
And I think that everybody here, if you want to make real progress, you need to develop quite a bit of this sort of awareness.
तर तुमच्यापैकी खरंच जर विकसित व्हायचं असेल आपल्याला तर अशा प्रकारची जागृती वाढवण्याची आवश्यकता आहे.
You need to do all the other practices with this background receptivity.
आणि जे काही बाकीच्या साधना आपण करणार आहोत त्याच्या त्याच्यासाठी ह्या ग्रहणशीलतेची पार्श्वभूमी मधून त्या कराल.
And you need to spend time just sitting.
आणि तुम्हाला केवळ बसण्यासाठी वेळ घालावा लागेल.
It just sitting is in a way such an easy practice.
एका अर्थाने केवळ बसणं ही सोपी साधना आहे.
But it's very difficult as well.
त्याचबरोबर ते अवघड सुद्धा आहे.
Bhante always used to say, when you're just sitting, you just sit.
बंते नेहमीच असं म्हणायचे की जेव्हा तुम्ही जस्ट केवळ बसलेला असाल तेव्हा केवळ बसाच.
थँक यू व्हेरी मच बंते. नाउ व्हॉट डू यू ऍक्च्युअली डू?
बंते धन्यवाद याच्याबद्दल, पण नेमकं तुम्ही काय करता?
बंते से बोल, डोंट ट्राय टू मेक अन एफर्ट.
आणि मग बंते म्हणायचे की त्याचा अर्थ आहे की कुठलाही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू नका.
पॉज.
आणि मग ते थांबायचे थोड्या वेळ.
डोंट ट्राय नॉट टू मेक अन एफर्ट.
आणि मग ते हे पण म्हणायचे की प्रयत्न न करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू नका.
थँक यू व्हेरी मच बंते.
पुन्हा मी म्हणायचो की धन्यवाद बंते.
But perhaps I can add a little bit to that.
तर याच्यामध्ये मी थोडंसं काही आणखीन सांगू शकतो.
What I suggest is you just sit.
मी हे सुचवू इच्छितो की केवळ बसा.
And relax deeply.
आणि अतिशय विश्रांत व्हा, आराम करा, अगदी आतून आराम करा.
जस्ट रिलॅक्स एज डीपली एज यू कॅन बट विदाउट गोइंग टू स्लीप.
कुठल्याही प्रकारे झोपी न जाता जितकं सखोल आराम करता येईल तेवढा करा.
नोटिस द टेन्शन्स एज दे बिल्ड अप इन यू.
आणि तुमच्या मनात जसे जसे तणाव विकसित होत राहतील तसं तसं त्याच्याकडे पहा.
जस्ट रिलॅक्स.
केवळ आरामात राहा.
जस्ट कीप ऑन रिलॅक्सिंग.
आरामदायी होत राहा.
अगेन डोंट गो टू स्लीप.
पुन्हा हे करत असताना झोपी जाऊ नका.
अँड मे बी इफ यू फील स्लीपी जस्ट गो टू स्लीप फॉर अ लिटल व्हाइल अँड देन वेक अप अँड जस्ट सिट अगेन.
खरंच जर झोप येत असेल तर थोड्या वेळासाठी झोपा, पुन्हा उठा आणि पुन्हा करत राहा.
That's sometimes what I do. I just, even in meditation, sometimes I think I need a bit of sleep. So I just sleep sitting there.
तर समजा मला असं वाटतं समजा की आता मला झोपेची गरज आहे तर मी तिथे बसले बसले झोप घेतो.
नाउ यू नो व्हाय आय सिट फॉर सच अ लॉन्ग टाइम.
एक्झॅक्टली आय वॉज गोइंग टू से
आय थॉट दॅट वॉज इन युअर माइंड आय टुक इट आउट. बट यू जस्ट गो टू स्लीप फॉर 2 seconds.
तुम्हाला तिथे झोप घ्यायची, फक्त 2 सेकंद झोप घ्यायची.
ऑलमोस्ट लिटरली 2 seconds.
अगदी शब्दशः अर्थाने केवळ 2 सेकंद झोप घ्यायची.
यू टच द बॉटम ऑफ द ओशन यू कम अप अगेन.
तुम्ही त्या समुद्राचा तळ गाठता आणि लगेच वर येता.
यू फील कम्प्लीटली रिफ्रेश्ड देन.
अगदी तुम्हाला ताजतवानं वाटतं.
एनीवे प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी.
तर मला चुकीचं समजू नका.
सुबोधी इज टीचिंग अस द जस्ट स्लीपिंग प्रॅक्टिस.
तुम्हाला असं वाटेल की सुबुद्धी आम्हाला झोपायची साधनं शिकवत आहे.
बट यस जस्ट सिट अँड रिलॅक्स.
केवळ बसा आणि बिलकुल आराम करा.
यस सिटिंग इन अन अपराईट पोझिशन.
अगदी सरळ बसलेला असाल तुम्ही.
इफ यू आर इन अ चेअर या यू कम्प्लीटली रिलॅक्स बट नॉट स्लम्प्ड.
तर तुम्ही खुर्चीमध्ये बसलेला असाल तर बिलकुल आरामदायी बसलेला असाल फक्त झुकलेला नसाल
अँड यू जस्ट रिलॅक्स युअर अवेअरनेस
आणि तुमची जी जागृती आहे तिला केवळ आरामदायी बनव
जस्ट लेट गो ऑफ एव्हरीथिंग गोइंग ऑन इन युअर माइंड
आणि जे काही तुमच्या मनामध्ये चाललेलं आहे त्याला जाऊ द्या
अँड जस्ट ट्राय टू एक्सपिरियन्स बिईंग अवेअर
आणि केवळ जागृती जी आहे जे जागृत आहात तुम्ही त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न
रिलॅक्स एज डीपली एज यू कॅन
जेवढं शक्य होईल सखोलातून तुम्हाला विश्रांत होण्याचं आरामदायी होण्याचा थोडा प्रयत्न करा
अँड यू वोंट फाइंड इट इझी
ही गोष्ट तुम्हाला सोपी वाटणार नाही
यू फाइंड दॅट टेंशन्स बिल्ड अप इन युअर बॉडी
आणि तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुमच्या शरीरामध्ये तणाव निर्माण व्हायला सुरुवात झालेली
आहे टेंशन्स बिल्ड इन युअर माइंड
तुमच्या मनामध्ये तणाव निर्माण व्हायला सुरुवात झालेली
आहे डोंट रन अवे फ्रॉम देम
त्याच्यापासून पळून जाऊ नका
डोंट लेट गिव्ह इन टू देम
किंवा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गुंतून पण जाऊ नका
जस्ट रिलॅक्स
केवळ विश्रांत राहा
अँड यू फाइंड दॅट ग्रॅज्युअली युअर माइंड बिकम्स मोर अँड मोर स्टिल
आणि हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुमचं मन अधिकाधिक स्थिर होतं
अँड यू एक्सपिरियन्स मोर अँड मोर ऑफ द प्युरिटी ऑफ अवेअरनेस
आणि मग अधिकाधिक तुम्ही जी तुमच्या जागृतीची शुद्धता आहे ती तुम्ही अनुभवाल
अँड यू फाइंड दॅट एव्हरीथिंग यू डू इज done fresh from then on
ani tumcha he lakshat yel ki tyachantar je kai karal tumhi te agdi tumhi taaje tavane panan karta ahat navin paddhatine karta ahat
when action arises it arises in this huge space of relaxation
ani jeva ma ekadi kruti ghadel tyachantar tar ti kruti je asha prakarcha atishay vishal asha aaramatun ti aleli asel
when you bring your mind to your breath it's a relaxed mind When you bring your mind to the breath, it's a relaxed mind.
आणि जेव्हा तुमचं मन जे आहे तुम्ही तुमच्या श्वासाकडे वळवाल तेव्हा ते अशा प्रकारच्या आरामदायी मनातून आलेलं असेल.
And the same for all the other practices.
आणि ही गोष्ट बाकीच्या साधनांसाठी सुद्धा आहे.
So I should be very interested to hear what emerges from your discussions today.
तर आजच्या चर्चेतून काय नेमकं निर्माण होतं हे ऐकायला मला आवडेल.
But as far as I'm aware, we've never discussed these things as deeply before.
तर मला जेवढं माहिती आहे की ह्याच्यासारखं ह्याच्यापूर्वी ह्याच्याविषयी कधीच सखोलात्मक आपण चर्चा नाही केली.
And I think in our movement here, some of the senior order members really need to take this on.
आणि आपल्या चवळीमधल्या ज्येष्ठ धर्मचारींना ह्या गोष्टीला खरंच घेतलं पाहिजे.
Don't forget the other practices. Other aspects.
तर इतर जे अंग आहेत इतर जे सराव आहेत त्याला विसरू नका
But really work at this.
परंतु ह्याच्यावर खरंच काम करा
Maybe that means doing a little less.
तर ह्याचा अर्थ असा असेल की कमी काम करणं
But you're actually doing so much more.
पण असं असताना सुद्धा तुम्ही खरं तर खूप काही कराल
What you do will have far greater quality.
आणि जे काही कराल त्याच्यामध्ये खरंच उच्चतम दर्जा असेल गुणात्मक दर्जा असेल
नमो बुद्धाय जय भीम
क्वेश्चन
यस लेट मी जस्ट